इहो आहे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो त अचो प्रोग्राम बुधूं उम्मीद जो सड। साथियों आऊं अवां जी मेज़बान नौशी नमजद अवां जी खिदमत में हाजिर आहियां। मुंहिंजी तरफ़ां अवां सभिनी खे सलाम क़बूल थिए। उम्मीद आहे त अवां सभिनी ख़ुदा ताला जे फज़लो करम सां ठीक हूंदा। त साथियो हिन खां पहिरें त अॼु जो प्रोग्राम शुरू थिए, पहिरें प्रोग्राम जी तफ़सील ॿुधी वठो। प्रोग्राम जो आगाज़ हिकु रुहानी गीत सां कंदासूं ऐं इन्हीअ खां पोइ ॿारनि जे लाइ बाइबल कहाणी पेश कई वेंदी। ऐं साथियो इन्हीअ खां पोइ ख़ुदा ताला जो खादिम यूनस भट्टी बाइबल मुक़दस मां ख़ुदा ताला जो कलाम पेश कंदा ऐं आख़िर में हिकु रुहानी गीत पेश कयो वेंदो। साथियो उमेद आहे त अॼु जे प्रोग्राम जे करे अव्हां सभई ख़ुदा खां बरकत हासिल कंदा। त अचो प्रोग्राम जो आगाज़ हिन रुहानी गीत सां कयूं था।
پیارا بارو اواں سبنی کے خدا تعالی جی نالے میں مجھے طرف کا سلام پیارا بارو ہانے وقت آ ہے تا اساں بائبل کے بدھوں امید آ ہے تا اواں کے اج جی بائبل کہانی پسند دی تا اچو پیارا بارو بائبل کہانی بدھوں پیارا بارو اج آؤں تاں کے بدھائندس کہ پہریو گناہ کتھا شروع تھو ہو تا ہو باغ ادن ماں دھکیا ویا ہوا اسیں وقت جے بارے میں تن نتھا جانو تا آدم ای ہوا کترے عرصے تائیں سکون سا پہنجی انہی خوبصورت باغ میں رہیا انن خدا سا ایہیں گالائیو جیے کو مانو پہنجے دوست سا گالائے رہوا انن ہمیشہ ایہیں ہی پہ کہو جیے خدا انن کے فرمایو تا ای کہیں با برے گال کے کین کا خبر کیے نہ ہوئی آدم ای ہوا انیا تائیں اوہو ہی سکھیو ہو تا کین خدا جے حکمن جی ہمیشہ تابداری کرنی آئے خدا آدم ای ہوا کے بدھایو تا اواں ان باغ جی ہر ون جو میوو کھائی سکو تا سوائے ہکڑے ون جے جے کڈیں اواں انہی ممنون ون جو میوو کھادو تا اویں مری ویندا پیارا بارو ہیڈا جانورن میں ایک وڈو نانگ بہو ہان شیطان جے کو بچھڑو روح آئے ائی اساں کے گناہ دا راغب کرے تھو تہ انہیں عورت کے گناہ جی ترغیب دین واسطے نانگ جی صورت اختیار کئی پیارا بارو ان وڈے نانگ جو ہوا کے چیو تا اوی ہرگز کون مرندا خدا کے خبر آہے تا جے کڑے اوی اوہو میوو کھائیں دا تا عقل مند تھی ویندا ائی نیکی ائی بدی کے سنانے ویندا پیارا بارو ہوا نانگ جی گال بدھی پو ان میوو ڈاں نیہاریندے سوچو تا ان جو ذائقو کیڈو نہ سٹھو ہوندو ائی کو عجب نہ ہے جو اوہو میوو کھائن سا وہ سچ پچ عقل مند تھی پوے پیارا بارو پوئے خدا جے حکم کے وساریندے ہن ایہو میوو کھنی کھادو ائی بعد میں ہن کچھ آدم کے بڈنو جہاں پن اوہو میوو کھادو ان ڈی شام جو جدے آدم ائی ہوا خدا جو آواز بدھو تا اوہو ہمیشہ وانگے سندن حضور ائی حاضر نہ تھیا بلکہ اوہو ان خوف وچاں لکن لگا کوشش کرن لگا جو ہنن نافرمانی کئی خدا ہوا کے چیو تا تو ہانے سور میں ائی تکلیف سہندے ائی تہنجو مڑس ہانے تو تے حکمرانی کندو خدا آدم کے چیو تا جیئے تو پہنجی زال جی غلط گال کے منیو بلکہ ان تے عمل کیو سو ہانے تو بے سخت پوریو بھوگنے کنڈن ائی کانڈیرن جی وچ میں پہنجو پگھر وہائندے خدا نانگ تے بے لانت ملامت کئی پیارا بارو پو آدم ای ہوا ودیک پہنجے انہی کامل باغ بارے گھر میں کیے رہے خدا ہنن کے انیا تائیں باہر کڈی چھڈیو ائیں دروازے تے ملائکن کے مقرر کیو ائیں شولے داری تلوار رکھی چھڈی پیارا بارو امید آہے تے تہاں کے اج جی بائبل جی کہانی تمام پسند آئی ہوندی
اج دنیا میں تمام گھنا مانو روحانی علم جی تلاش میں آہن اوے ان پریشان کن دنیا میں خوشی این سکون جا طلبگار آہن این خوشخبری ہی آہے تا بائبل مقدس تمہاں جی زندگی جے مقصد کے ظاہر کرے تھی اے ڈبلیو آر تے اسیں تمہاں کے خدا جو کلام سے کھاریندا آہن جے کو پہنجی شاہدی پان آہے خط لکھن لائے اساں جو پتو نوٹ کرے وٹھو انچارج پروگرام امید جو سڈ پوسٹ باکس نمبر 32 لاہور پاکستان سامعین تواں اساں جو پروگرام انٹرنیٹ تے بھی بدھی سکو تا اساں جی ویب سائٹ آہے www.awr.org
سامعین آؤں اواں جو پانجو خادم یونس بھٹی اج وری اواں جی خدمت میں حاضر تھیو آں پروگرام امید جی سڈ میں خدا تالا جے کلام مقدس سا گڈ اواں جے ساموں آیا آیا آؤں خدا تالا جو تھو رائتو آیا ہن اج وری موکھے یہ موقع بخشیو آہے موقع ڈنو آہے تا آؤں اواں جے ساموں خدا تالا جو کلام مقدس شیئر کرے سکاں سائمین مجھی طرفاں اواں سبنی کے سلام قبول تھیے سائمین جیئے تا اواں سبھی انہی گال سا متفق آہو تے خدا تالا جو کلام ایکڑو اڑو کلام آہے جے کو اساں جے لائے روحانی غذا آہے جیئے اساں जिस्मानी तौर ते गिज़ा खाईंदा आहियूं, खाधो ख़ुराक खाईंदा आहियूं ऐं असां जीरा रहंदा आहियूं। जेकॾहिं असां खाधो ख़ुराक न खाईंदासूं, असांखे खाधो ख़ुराक अन्न ऐं ॿिए शयूं मेवा न मिलनि त असां मरिजी वेंदासूं। असांखे पाणी हवा न मिले त असां ख़तम थी वेंदासूं, जीए कोन सघंदासूं। अहिड़ी रीत जेकॾहिं असांखे ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस सां रुहानी गिज़ा, रुहानी खाधो, रुहानी ख़ुराक न मिलंदी त असां रुहानी तौर ते मुर्दा थी वेंदासूं। त साइमीन, जेकॾहिं असां रुहानी तौर ते मुर्दा थी वेंदासूं, ख़तम थी वेंदासूं, मरिजी वेंदासूं, त पोइ रोज़े आख़िरत असांजे लाइ हिसाब वारी घड़ीअ में असांजे लाइ उहा दोज़ख तयार बीठी आहे। उहा हमेशा जे लाइ बाह जेकी आहे जिन में असांखे विझियो वेंदो तयार बीठी आहे। साइमीन, इहो हान असां वटि फ़ैसिले करण जो टाइम आहे, सोचण जो टाइम आहे कि असां रुहानी गिज़ा हासिल करियूं था या न, पंहिंजे ईमान खे वधायूं था या न, असां कीअं रुहानी गिज़ा हासिल करे पंहिंजे पाण खे रुहानी तौर ते मज़बूत कयूं था। त साइमीन, इन लाइ आऊं तव्हां खां दरख़्वास्त थो कयां, इल्तिजा थो कयां कि रोज़ेमर्रा जी ज़िंदगीअ मां पंहिंजे पाण जे लाइ दुनियावी खाधो ख़ुराक सां गॾु रुहानी खाधो ख़ुराक बि हासिल कयो ऐं रोज़ाना ख़ुदा ताला सां कुर्बत में टाइम गुज़ारियो ऐं उन जे अलाही कलाम मुक़दस खे पढ़ो, ॿुधो ऐं समझो ऐं उन ते अमल कयो। त साइमीन, अचो अॼु असां कलाम मुक़दस मां इहे ॻाल्हि सिखण जी कोशिश कंदासूं त हिकड़ी शादीशुदा जोड़े जे लाइ छा ज़रूरी आहे ऐं उन में मुड़ुस ऐं ज़ाल ॿई हिकड़ी गाॾीअ जा ॿ पहिया आहिनि ऐं उन में ज़ाल जेकी आहे उन जा छा फ़राइज़ आहिनि। अॼु असां इन ॻाल्हि खे अलाही कलाम मुक़दस मां सिखण जी कोशिश कंदासूं। त साइमीन, जंहिं वटि बि कलाम मुक़दस आहे उहो पहिरें पत्रस उन जे टें बाब जी हिकु आयत सां छह आयत ताईं पढ़े सघे थो। हुते असांखे वाज़ा तौर ते ख़बर पवे थी त हिकड़ी ज़ाल जा घर में छा फ़राइज़ आहिनि ऐं उन खे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारणु घुर्जे, पंहिंजे मुड़ुस जे लाइ, पंहिंजे घरारे जे लाइ छा करणु घुर्जे। साइमीन, जीअं त अव्हां खे ख़बर आहे त मुड़ुस ऐं ज़ाल ॿई जेका आहिनि हिकड़ी गाॾी जा ॿ पहिया आहिनि। जेकॾहिं हिकड़ो पहियो जेको आहे उहो पंचर थी वञे, उहो ख़राब थी वञे, त छा उहा गाॾी हले सघे थी? कॾहिं बि न, छो जो हिकड़े टायर ते, हिकड़े पहिए ते को बि गाॾी कोन हली सघे थी। मोटरसाइकिल कोन हली सघे थी, साइकिल कोन हली सघे थी। साइकिल ऐं मोटरसाइकिल में ॿ पहिया हूंदा आहिनि, उन मां अॻिलो अॻियां वारो पोयो कठ, उन मां अॻियां वारो पियो या पोयां वारो पियो, पंचर थी वञे, ख़राब थी वञे त गाॾी कोन हलंदी। अहिड़ी रीत जेकॾहिं ज़ाल जेकी आहे उहा नेक ऐं सुठे चाल चलन वारी ऐं अकल दनाई वारी कोन हूंदी त पोइ घर कोन हलंदो, पोइ घर जो माहौल जेको आहे उहो बि सुठो कोन हूंदो। ॿारनि जी सार संभाल जेकी आहे, तरबियत जेकी आहे उहा कोन थी सघंदी, पोइ उहो ख़ानदान जेको आहे, उहो घरानो जेको आहे तबाही ऐं बर्बादी जे पासे हलियो वेंदो। नेठ इहो घर जेको आहे तबाह थी पवंदो, उन जा ॿार जेका आहिनि वॾा थींदा उहे बि पंहिंजे ग़लति कमनि में पइजी वेंदा, छो जो उन्हनि जी तालीम ऐं तरबियत कोन हूंदी, उन्हनि खे ख़बर ई कोन हूंदी। साइमीन, ऐं जेकॾहिं असां कलाम मुक़दस में ॾिसूं त ख़ुदा ताला फ़रमायो आहे कि नेक ऐं सुठी बीवी मुंहिंजी तरफ़ां अव्हां जे लाइ तोहफ़ो हूंदी। साइमीन, जेकॾहिं सुठी ऐं नेक बीवी ख़ुदा ताला जी तरफ़ां असां जे लाइ तोहफ़ो आहे त पोइ असांखे बि घुर्जे कि असां बि ख़ुदा ताला जा थोरायता थियूं। ऐं साइमीन, असां वरी पंहिंजे पॉइंट ते ईंदासूं। ख़ुदा ताला बाइबल मुक़दस मां हिकड़ी घरवारीअ जे बारे में हिकड़ी ज़ाल जे बारे में कुझु हदायतूं डि॒नियूं आहिनि कि जेकॾहिं मुड़ुसु ऐं ज़ाल जे विच में हमाइंगी हूंदी, उन्हनि जी सोच फिकर हिकु जहिड़ी हूंदी, त पोइ उहो घर सुधरियल हूंदो। हुन घर में ख़ुदा ताला जी बरकत हूंदी, हुन घर खे ख़ुदा ताला अॻिते वधाईंदो। उन्हनि जा ॿार जेका आहिनि उहा बि तरतीब वरकट तरतीब ऐं तालीम ऐं सुठे माहौल में अॻिते वधंदा ऐं उन्हनि खे कामयाबी ही कामयाबी मिलंदी। ऐं उन्हनि हुन घर में कॾहिं बि किरकिर, कॾहिं बि दंगो फसाद, लड़ाई झगड़ो कोन थींदो। सुकून हूंदो, ख़ुशी हूंदी, हिकिड़ो इत्मिनान हूंदो। ऐं जेकॾहिं असां कलाम मुक़दस मां ॾिसूं कि जंहिं बि माण्हू खे सुकून आहे, इत्मिनान आहे, ख़ुशी आहे, उहो नसीब वारो माण्हू आहे। अॼु जेकॾहिं असां पंहिंजे आसे पासे ॾिसूं, हर घर में परेशानी, लड़ाई झगड़ा, दंगा फसाद ॾिसण में अचे थो, बेसकूनी मिले थी, परेशानी मिले थी। इहा इन लाइ आहे कि असां बि ख़ुदा ताला सां परते आहियूं। जॾहिं असां ख़ुदा ताला सां परते आहियूं त पोइ ख़ुदा ताला असांखे उहो तोहफ़ो न ॾींदो आहे जंहिंजो हुन वादो कयो आहे। हुन कयो आहे कि आऊं नेक माण्हूअ खे तोहफ़े में सुठी ज़ाल ॾींदसि, उन जी घरारी नेक ऐं शरीफ़ चाल चलन ऐं सुठी हूंदी। त साइमीन, अचो त असां ॾिसूं हिकड़ी सुठी, हिकड़ी नेक ज़ाल में कहिड़ियूं ख़ूबियूं हूंदियूं आहिनि। नंबर हिकु, हू पंहिंजे मुड़ुस सां प्यार कंदी, हू पंहिंजे मुड़ुस सां प्यारो मोहबत सां रहंदी, हुन जी पंहिंजे दिलि सां इज़त कंदी ऐं हुन जी इज़त खे वधाइण लाइ हर वक़्तु कोशिश में लॻी रहंदी। नंबर ॿ, हर ॻाल्हि में हू पंहिंजे मुड़ुस जी ताबेदारी में रहंदी, हर ॻाल्हि में हू पंहिंजे मुड़ुस जी वफ़ादार रहंदी, पंहिंजे मुड़ुस जो चवो मंझंदी, कट पंहिंजे मुड़ुस जे चवनि ते हलंदी। साइमीन, जेकॾहिं असां गौर कयूं कि हिकड़ी ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे चवनि मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे त उहो केतिरो ख़ुशनसीब आहे, हुन जे घर जो सुकून केतिरो हूंदो, इहा असां सोचे बि कोन सघूं था। नंबर टे, हू हर वक़्तु ख़ुदा ताला सां पंहिंजे मुड़ुस जे लाइ दुआ घुरंदी रहंदी। हुन जो मुड़ुसु जॾहिं ॿाहिरि कम ते वेंदो त हू घर जा कम लाहे पंहिंजे मुड़ुस जे लाइ दुआ में वेही रहंदी। जॾहिं तव्हां सोचियो कि तव्हां ॿाहिरि निकितो था कम काज जे लाइ ऐं घर में तव्हांजी घरारी तव्हांजे लाइ दुआ में वेठी आहे, त पोइ ख़ुदा ताला पंहिंजी बरकतूं कीअं न निछावर कंदो। साइमीन, नंबर चौथों, हिकड़ी नेक ऐं सुठी घरारी पंहिंजे शौहर जी वफ़ादार हूंदी, दुख में सुख में कॾहिं बि पंहिंजे शौहर खे न छॾंदी। जेकॾहिं घर में तंगी आहे त पोइ बि हू पंहिंजे मुड़ुस सां गॾु ख़ुशि हूंदी, जेकॾहिं घर में ख़ुशहाली आहे त पोइ बि हू पंहिंजे मुड़ुस सां गॾु ख़ुशि हूंदी, इहा हुन जी वफ़ादारी आहे। साइमीन, अॼु असां ॾिसूं था के कंहिं घर में तंग दस्ती अची वई त उन जी ज़ाल जेकी आहे छॾे पंहिंजे माइटनि ते हले वेंदी आहे, उहो मुड़ुसु वरी मज़ीद परेशानी में अची वेंदो आहे। हू हाणे ॿारनि खे संभाले सार संभाल करे या पंहिंजे कम ते वञे, उन जे लाइ कमाइण वञे, छा करे उन जी परेशानी वधे वेंदी। ऐं जेकॾहिं घरारी वफ़ादार आहे त उहा उन मुसीबत ऐं दुख में उन सां गॾु बीठी हूंदी, त पोइ यकीननि उन्हनि जी ज़िंदगी उहा दुख, उहा मुसीबत, उहा तंगदस्ती आसानीअ सां कटिजी पवंदी। इहा आहे नेक ऐं वफ़ादार बीवीअ जी ख़ूबी। साइमीन, नंबर पंज, हिकड़ी सुठी घरारी जेकी आहे, ज़ाल जेकी आहे, हू लड़ाई झगड़े खां परते रहंदी। घर में जेकॾहिं को नंढी वॾी ॻाल्हि थी बि पवंदी त पोइ बि हू हुन ॻाल्हि खे छॾे पंहिंजे घर वारे सां, पंहिंजे मुड़ुस सां प्यार मोहबत सां रहंदी ऐं लड़ाई झगड़े सां परते रहंदी। जॾहिं हू लड़ाई झगड़े खां परते हूंदी त पोइ उन जे घर जो माहौल बि सुठो रहंदो। साइमीन नंबर छह, हिकड़ी नेक ज़ाल जेकी आहे उहा नशे वारी चीज़नि सां न सिर्फ़ ख़ुदि परहेज़ कंदी बल्कि पंहिंजे शौहर ऐं बचनि ते बि इन ॻाल्हि जी कोशिश कंदी कि उहा मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजा ॿार जेका आहिनि उहो बि हिन नशे वारी शयुनि खां बची रहनि। नंबर सत, हिकड़ी सुठी बीवी जेकी आहे उहा पंहिंजी ज़ाहिरी नुमाइश सां परहेज़ कंदी, माना उहा शरीफ़ लिबास हयादार लिबास पाईंदी ऐं ज़ाहिरी नुमाइश जेकी आहे इन में पैसा कोन जाड़ंदी। तव्हां सम्झी सघो था कि जेका ज़ाहिरी नुमाइश आहे ज़ाहिरी नुमाइश आहे उन में अॼु असांजा घर तबाह बर्बाद थी पवंदा आहिनि ऐं अलाही जेका पैसा आहे बर्बाद तबाह थी पवंदो आहे। इहा पैसे जी बर्बादी जी निशानी आहे ज़ाहिरी नुमाइश। त साइमीन हिकड़ी सुठी ज़ाल जेकी आहे उहा इन ॻाल्हि सां बि परहेज़ कंदी। नंबर अठ, हिकड़ी सुठी ज़ाल जेकी आहे उहा पंहिंजे शौहर खां डिॼंदी, उहा पंहिंजे मुड़ुस जो जेको आहे ख़ौफ़ पंहिंजे दिलि में रखंदी, उन जी इज़त कंदी, उन जो उन खे डपु हूंदो कि आऊं कॾहिं बि ही कमु कयो त मतां मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे नाराज़ न थी वञे। नंबर नव, हिकड़ी सुठी ज़ाल जेकी आहे पाकीज़ा चाल चलन हूंदी, उन जो चाल चलन जेको आहे उहा बि पाक हूंदो सुठो हूंदो। त साइमीन अॼु असां गौर कयूं इहा नओ ख़ूबियूं जेकी आहिनि हिकड़ा सुठी ज़ाल में असां ॾिठियूं आहिनि असां समझियूं आहिनि। जेकॾहिं इहा नओ ख़ूबियूं कंहिं ज़ाल में हुजनि त हुन घर जो माहौल कहिड़ो हूंदो, वाकई ॾिसण जहिड़ो हुन घर जो माहौल थी पवंदो। साइमीन वाकई जेकॾहिं ख़ुदा ताला जी तरफ़ां अहिड़ी घरारी अहिड़ी ज़ाल के माण्हू खे मिले जीअं में ई नओ ख़ूबियूं हुजनि त पोइ हू घर वाकई हिकिड़ो सुधरियल घर हूंदो ऐं हुन घर में ख़ुदा ताला जी बरकतूं हूंदियूं। वाकई उहो इंसान उहो मुड़ुसु ख़ुशकिस्मत माण्हू आहे जंहिंखे अहिड़ी ज़ाल मिली वञे जंहिं में ई नओं ख़ूबियूं हुजनि। त साइमीन अॼु जे कलाम जे वसीले सां असां पंहिंजी बरकतूं हासिल कयूं ऐं असां पंहिंजे पान खे ख़ुदा ताला जे ताबे गुज़ारियूं जीअं त ख़ुदा ताला असांजी घरारियुनि खे अकलो दनाई बख़्शे ऐं उन्हनि में इहा नओं ख़ूबियूं अची वञनि। साइमीन जेकॾहिं असां ख़ुदा ताला जे ताबा कोन हूंदासूं त पोइ असांजो घर जेको आहे अबतरी जो शिकार थी पवंदो, असांजो सुकून तबाह थी पवंदो। त साइमीन अॼु असां जे लाइ इहा ॻाल्हि ज़रूरी आहे की असां पंहिंजे पाण खे ख़ुदा ताला जे हेठां करे छॾियूं, ख़ुदा ताला जी तालीम मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, ख़ुदा ताला जे ताबेदार थी वञूं, जीअं त असांजी घरारी असांजी ज़ाल जेकी आहे असांजा बच्चा जेका आहिनि असांजे घर जो माहौल जेको आहे उहो बि सुठो थिए। अॼु जे कलाम जे वसीले सां ख़ुदा ताला पंहिंजी बरकतनि सां मालामाल करे। आमीन। कदुस कदुस रबुल आलमीन, तू जेको शाह अज़ीम आहीं, तू जेको असांजी आवाज़ ॿुधंदो आहीं, ऐं तोखा मिनत थो कयां की जेका बि मुंहिंजी आवाज़ ॿुधे रहिया आहिनि ऐं जंहिं जंहिं माण्हू बि अॼु जो कलाम ॿुधियो आहे तूं उन्हनि जे ज़हननि खे खोले छॾ ऐं अॼोको कलाम उन्हनि जे ज़हननि में नक्श थी वञे। ऐं जेकॾहिं उन्हनि में को बीमार आहे को मुसीबत में आहे को परेशान आहे त उन जी परेशानी बीमारी मुसीबत दूरि करे छॾ ऐं अॼु जे कलाम जे वसीले सां उहा पंहिंजी बरकतूं संभेलनि कट उहा पंहिंजी बरकतूं संभालनि। इहा सभु कुझु आऊं घुरां थो तोखां यसू अल मसीह जे अज़ीम नाले मां। आमीन।
एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा प्रोग्राम उमेद जो सॾु पेश कयो वियो। उमेद आहे त अव्हां सभिनी खे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। साथियो, असीं चाहियूं था त अव्हां पंहिंजे ख़तनि जे ज़रिए हिन प्रोग्राम खे बेहतर ठाहिण लाइ पंहिंजे क़ीमती राय सां असांखे आगाह कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि हिन प्रोग्राम जे बारे में ॿुधायो। ख़त लिखण लाइ असांजो पतो इंचार्ज प्रोग्राम उमेद 64 पोस्ट बॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। साथियो अवां इहो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org। साथियो सुभाणे वरी साॻे टाइम साॻी फ्रीक्वेंसी ते मिलंदासूं। हाणे पंहिंजी मेज़बान नौशीन अमजद खे इजाज़त ॾिजो। ख़ुदा ताला निगहबान।